नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय मनीसबळ उदरगत महामंडळाच्या जोडपालवान आयोजित वेर्णा उद्देगीक इंडस्ट्रीन जाल्ल्या मेगा नोकरी मेळाव्यान 25 कंपनींनी वांटो घेतलो. कयर कर घेवपी पंचायतींक कमी पडपी आर्थिक मजत सरकार दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या. गोंय एआय मसुदो धोरण 4 मे 2024 ह्या दिसा भौशीक मळार उजवाडाक हाडटले अशी माहिती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खोंटे हांणी दिल्या. उत्तर गोंयचे खासदार तशेंच केंद्रीय वीज आनी नवकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी एमपी निधी उदरगत येवजणे खाला श्री शांतादुर्गा विद्यालय पिर्णा बारदेस हांकां बालरथ दिल्या. गोंय मनीसबळ उदरगत महामंडळाच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या वेर्णा उद्देगीक इंडस्ट्रीन जाल्ल्या मेगा नोकरी मेळाव्यान 25 कंपनींनी वांटो घेतलो. ह्या कॅम्पावरवी सुमार 1300 रोजगार दिल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत गोवा ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ एक्स्पो अँड समीट 2024 उक्तावण सोहळ्यार उलयताले. या वेळार गोंय कारखाने आनी बाष्पाक खात्याचे मंत्री निळकण हळणकार, गोंय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची अध्यक्ष प्रतिमा धोंड आनी महाराष्ट्र सरकाराचे कामगार मंत्री आकाश फुंडलकार हाजीर आशिल्ले. उद्देगीक मळकां घटपूट करपा खातीर प्रशिक्षीत कामगार तयार करून विकसीत भारताक हातभार लावपाक मजत जातली अशें महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडलकार हांणी म्हळां. महाराष्ट्र सरकारान उद्देगीक परवाने ऑनलायन पद्दतीन दिल्यान काम वेगान आयला अशें तांणी सांगले. कामगारांक तांच्या कामाचो योग्य मोबदलो मेळचो म्हण महाराष्ट्र सरकारान म्हत्वाची पावलां उबारल्यात. ही कार्यावळ ताळगांव श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जाली, तशेंच ही परिशद 2 दीस चलतली. दरेक पंचायतींतल्यान सॅनिटरी पॅड आनी डायपर्स ह्या सारको कयर दर 2 दिसांनी एकठांय करपाचें काम सुरू जातलें. तशेंच चिकन आनी मटणाचो कयर पोल्ट्री असोसिएशन एकठांय करतले. कयर कर घेवपी पंचायतींक कमी पडपी आर्थिक मजत सरकार दितले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. राष्ट्रीय पंचायती राज दिसाच्या फाटभुंयेर विकसीत गोंय पंचायत संमेलनान पणजे कला अकादमीन आयोजित कार्यावळींत ते उलयताले. म्हजो गांव नितळ आसचो म्हण हर एकल्यान जबाबदारीन वागचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री सावंत हांणी केलां. जाल्यार मे म्हयन्या मेरेन दर पंचायतीक टॅक्निकल असिस्टंट दितले अशी घोषणा पंचायत मंत्री माविन गुदिनो हांणी केला. कांय पंचायती बरें काम करता, मात कांय पंचायतीच्या कामा विशीं तशेंच पळोवपाक मेळना अशें माविन गुदिनो हांणी म्हळां. गोंयचें गोंयपण ताच्या गांवांनी आसा तें तिगोवन दवरचें असो उलो ह्या वेळार मंत्री माविन गुदिनो हांणी मारलो. कारापूर सरवणच्या ग्रामस्थांनी कूळ वा मुणकार जागेविशीं जी कितें कागदपत्रां आसा ती मामलेदारा कडेन सादर करची. कागदपत्रांचेर आधारीत फावो तो हक्क मुणकारांक मेळटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. कारापूर सरवणाच्या ग्रामस्थांनी आजून मेरेन कसलीच कागदपत्रां मामलेदारां कडेन सादर करूंक ना. हाका लागून तांच्या हक्का विशीं आजून मेरेन कसलोच निर्णय जावंक ना अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. कारापूर सरवणाचे ग्रामस्थ फाटले कितलेशेच दीस पंचायती मुखार धरणा आंदोलन करता. पंचायत वाठारान लोढा घर निर्माण प्रकल्पाक ताचो विरोध आसा. हो प्रकल्प रद्द करचो अशी तांची मागणी आसा. आंदोलन करपी ग्रामस्थांनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेन चर्चा केल्ली. उत्तर गोंयचे खासदार तशेंच केंद्रीय वीज आनी नवकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी एमपी निधी उदरगत येवजणे खाला श्री शांतादुर्गा विद्यालय पिर्णा बारदेस हांकां बालरथ ही शाळा बस दिल्या. राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे, उत्तर गोंय जिल्हाधिकारी अंकित यादव, थळावे प्रतिनिधी आनी विद्यार्थी हांच्या हाजेरीन ही कार्यावळ जाली. ह्या वेळार उलयतना विद्यार्थ्यां खातीर शिक्षणीक मुळावी बांदवळ घटमूट करपाक सरकार कटिबद्ध आसा अशें मंत्री श्रीपाद नाईक हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता परतून एक पावट पुराय खबरो. गोंय एआय मसुदो धोरण 4 मे 2024 ह्या दिसा लोकांच्या सुचोवणे खातीर भौशीक मळार उक्ते करतले अशें आयज माहिती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी जाहीर केला. हो मसुदो राज्य पोर्टल आनी आयटी खात्याच्या संकेतथळार 15 दिसां खातीर उपलब्ध आसतलो. हे विशयी उलयतना मंत्री खंवटे हांणी म्हळे,
टेक्नोलॉजी मस्ट सर्व पीपल नॉट रिप्लेस देम. आणि एज इंडस्ट्री 4.0 एआय असा एज फार एज द आयटी ग्रॅज्युएट्स आर कन्सर्न ऑर ऑल टेक्निकल ग्रॅज्युएट्स आर कन्सर्न, द होल थॉट प्रोसेस इज दॅट बाय 2028 आणि एआय सर्टिफाईड युथ फोर्स करतले, तसेच आम्ही भुरग्यांक एआय एक्सपोज करतले मे बी फ्रॉम क्लास 6 ऑनवर्ड्स. गोवा एआय ड्राफ्ट पॉलिसी आज आम्ही पब्लिक डोमेनान 4 मे पॉलिसी विल बी ऑन द स्टेट पोर्टल, इट विल बी ऑन द आयटी वेबसाईट, इट विल बी ओपन टू द पब्लिक फॉर 2 वीक्स 15 डेज. Basically, we'll need to ensure that we get enough feedback from the people of Goa. 15 disa bitar draft policy ready zalli asa. 15 disancho time ami public domain ak ditle. Ani magir ami purna tarin fude varpak. Within the commitment along with our chief minister that we are given to the people of Goa and ensure one of the best AI policies in the country.
भारत हो विविधतायेचो देश. दरेका राज्याची संस्कृताय वेगळी असता. आयच्या तरणाटे पिळगेक हे संस्कृतायेची वळख असप म्हत्वाचे असा. कांय जाण गोंयची संस्कृताय अस्तंती असा अशी जायरात करताना दिसतात. फकत दर्यादेग आनी कसिनो हाचे विशयी गोंयच्या संदर्भान उलयता. गोंयची खरी संस्कृताय देशातल्या आनी परदेशातल्या लोकां मेरेन पावप गरजेचे अशें कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांणी सांगले. कला आनी संस्कृती खात्यान आयज एक भारत श्रेष्ठ भारत खाला भारतीय लोक आनी आदिवासी नृत्य कार्यावळ रवींद्र भवन मडगांव हांगा आयोजित केल्ली. 2026 ते 2028 शिक्षणीक वर्सा खातीर राज्यातल्या बीएड अभ्यासक्रमा खातीर उच्च शिक्षण संचालनालयाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यात. या प्रवेश हे प्रवेश निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पणजे, जीव्हीएम्स कॉलेज ऑफ एज्युकेशन फोंडे आणि पीईएस कॉलेज ऑफ एज्युकेशन फोंडे या खातीर आसतल्यो. सदर तपशील डीएचई संकेतस्थळार उपलब्ध आसा. मार्च 2026 वर्सा जाल्ले गोय विद्यापीठ प्रवेश क्रमवारी चाचणेंत वैध क्रमांक मेळिल्ल्या उमेदवारांक हांगा अर्ज करपाक मेळटले. ऑनलायन अर्ज पोर्टल 30 एप्रील ते 11 मे 2026 मेरेन उक्ते आसतले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2026 अशी आसा. या पदा खातीर कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश आणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा हांकां सादर करचो. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण आयज पणजे चडांत चड तापमान 35 डिग्री सेल्सियस जाण्यात उण्यात उणें तापमान 28.6 डिग्री सेल्सियस आसल्याची नोंद जाल्या. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज मुंबयच्या वानखेडे स्टेडियमान मुंबय इंडियन्स आनी सनरायझर्स हैदराबाद हांचे मदीं सामनो जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर हो सामनो सुरू जातलो. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. गोय मनीसबळ उदरगत महामंडळाच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या वेर्णा उद्देगीक इंडस्ट्रीन जाल्ल्या मेगा नोकरी मेळाव्यान 25 कंपनींनी वांटो घेतलो. कोयर कर घेवपी पंचायतीक कमी पडपी आर्थिक मजत सरकार दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. गोय एआय मसुदो धोरण 4 मे 2026 ह्या दिसा भौशीक मळार उजवाडाक हाडटले अशें म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी जाहीर केलां. उत्तर गोयचे खासदार तशेंच केंद्रीय वीज आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी एमपी निधी उदरगत येवजणे खाला श्री शांतादुर्गा विद्यालय पिर्णा बार्देस हांकां बालरथ दिल्या. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र आयकात फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.